सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:56 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये. आज आपण नाईट लाईफ बद्दल बोलतो आहोत, त्या गोष्टी ज्या रातच्याला करायला आपल्याला आवडतात डेफिनेटली त्या ज्या आपण बोलू शकतो. आणि त्यांमध्ये थोडा वेळापूर्वी महेशचा फोन आला होता. महेशचं म्हणणं आहे डेफिनेटली संपूर्ण दिवसाचा जो थकवा आहे तो मिटवण्यासाठी मी रोज संध्याकाळी घरी गेल्यानंतर एक छानसा वॉश घ्यायचो, पण तेव्हापासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तेव्हापासून मी माझी ही सवय बंद केलेली आहे. मी फक्त चेहऱ्यावरती पाणी मारतो आणि फ्रेश होऊन जातो. व्हेरी गुड. स्वतःच्या टाईम टेबलमध्ये हा जो बदल केला गेलेला आहे यासाठी टाळ्या. यामध्ये फक्त तुमचं नाईट लाईफच तुम्ही कसं सेलिब्रेट करतात हे दिसून येत नाही, तर तुमचं सोशल लाईफ तुम्ही कसे जगता आहात या गोष्टीवर सुद्धा प्रकाश पडतो. व्हेरी गुड. ज्या लोकांना रातच्याला घरी गेल्यानंतर जर असं आंघोळ करू बुवा वगैरे विचार असतील, सध्या जर हे विचार मनातून बाहेर काढायचे आहेत, काय गरज आहे आपल्याला. सध्याची परिस्थिती सिच्युएशन डेफिनेटली वाईट आहे. सविता म्हणते आहे की दिवसभराचा थकवा मिटवण्यासाठी घरी जायचं, मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करायचं आणि आहोजी येईपर्यंत कुठचं तरी पुस्तक हातात घ्यायचं आणि वाचत बसायचं. व्हेरी गुड. एक अप्रतिमशी गोष्ट आहे, एक अप्रतिमशी सवय आहे ही, ज्याच्यामुळे तुम्ही खरंच रिफ्रेश होतात. तुमचं कसं असतं नाईट लाईफ बुवा, जरा शेअर करा. 6601935 नंबर आहे. आणि हो, ती लोक त्या लोकांबद्दलही आज आपल्याला बोलायचं आहे जे नाईट शिफ्ट करत असतात. त्या लोकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं नाईट लाईफचं महत्व जरा जास्त असतं. म्हणजे रात्री 2:30 म्हणजे 2:30 2:30 काय वेळा, रात्री 2:30 उठायचं आणि चहा घ्यायचा वगैरे आणि परत कामाला स्वतःला झुंपून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी होतात त्यांच्या आयुष्यात. अजूनही बऱ्याच गोष्टी असतात, त्याबद्दलही बोलूया. तोपर्यंत तुम्ही तुमचं नाईट लाईफ सांगा कसं असतं.